आता आपण ऐकणार आहात यशस्वी उद्योजक स्वयंसिद्धा महिला उद्योजिकांचा आधारस्तंभ. लेखक ऋता बावडेकर. वाचक अस्मिता दाभोळे. गोष्ट यशस्वी उद्योगाची. स्वयंसिद्धा महिला उद्योजिकांचा आधारस्तंभ. बहुतांश महिलांकडे अंगभूत क्षमता खूप असतात. एका वेळी अनेक कामं करण्याचं मल्टीटास्किंग कसब त्यांच्याकडे असतं. बऱ्याचशा गृहिणींकडे हाताशी दिवसभरातला थोडाफार मोकळा वेळही असतो. या साऱ्या गोष्टी ध्यानात घेऊन कांचनताई परुळेकरांनी महिला उद्योजिका होण्यासाठी कोल्हापुरात स्वयंसिद्धाची स्थापना केली. हजारो महिलांना त्यामुळे रोजगार मिळाला आहे. कांचनताई आणि स्वयंसिद्धा यांच्या याच प्रवासाची ही कहाणी. एखादी व्यक्ती संपूर्ण समाजासाठी काय करू शकते याची कित्येक उदाहरणे या महाराष्ट्रात आहेत. कोल्हापूरच्या कांचनताई परुळेकर हे त्यांपैकीच एक नाव. बँकेतील मोठ्या पदाची मोठ्या अधिकाराची नोकरी सोडून त्यांनी सर्वसामान्य महिलांसाठी भरीव कार्य करायचे ठरवले आणि बघता बघता स्वयंसिद्धाचा डोलारा उभा राहिला. आज इतक्या वर्षात कोल्हापूर आणि कोल्हापूर बाहेरच्या अनेक महिलांनी स्वयंसिद्धाच्या माध्यमातून उद्योजिका म्हणून प्रगती केली. त्यांची ही वाटचाल अजूनही सुरूच आहे. यामागे अर्थातच कांचनताईंचे व्यवस्थापन व नियोजन आहे. कोल्हापुरातील हरिजन सेवक संघाचे कार्यकर्ते बाळकृष्ण परुळेकर यांच्या कांचनताई या कन्या होत. ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक डॉक्टर
सॅम्पल कंप्लीट रेडी टू कंटिन्यू.